कृपया सर्वांनी पुढे सरकून बसावं. अजून बरेच. श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, अध्याय क्रमांक 4, श्लोक क्रमांक 34. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिना. आध्यात्मिक गुरूंकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. हरे कृष्ण. तर आज अत्यंत पवित्र अशी तिथी आहे, जसं सुरुवातीला आपण चर्चा केली, ती म्हणजे कोणती? व्यास पौर्णिमा, किंवा ज्याला गुरु पौर्णिमा देखील म्हणण्यात येतं. तर आज आपण थोडक्यामध्ये ही जी महान आणि पवित्र अशी तिथी आहे त्याचं महत्व आणि त्याचा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काय संबंध आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. व्यास पौर्णिमा, जे व्यासदेव आहेत, भगवान श्रीकृष्णांचे साहित्यिक अवतार. तर व्यासदेवांचा जो अवतार आहे तो अत्यंत विशेष आहे. विशेष कोणत्या अर्थानं? कारण त्यांनी जे सर्व वेद आहेत ते लिखित स्वरूपात पूर्ण जगाला सर्व बद्ध जीवांसाठी प्रकट केले, सर्व जीवांना दिले. आणि असं म्हणतात की व्यासोच्चिष्टम जगत सर्वम. हा, उच्चिष्ट म्हणजे उष्ट केलं. व्यासांनी सर्व जग उष्ट केलं. म्हणजे काय? ते खूप खादाड होते का? नाही, त्याचा अर्थ खूप वेगळा आहे. व्यासोच्चिष्टम जगत सर्वम म्हणजे व्यासदेवांनी सर्व क्षेत्रामधील सर्व ज्ञान जगाला दिलेलं आहे. असा कोणताही ज्ञानाचा प्रकार नाही की ज्याबद्दल व्यासदेवांनी माहिती दिली नाहीये. सर्वच ज्ञान आहे ते व्यासदेवांनी वेदांच्या रूपात प्रकट केलेलं आहे. वेद या शब्दाचाच अर्थ आहे ज्ञान. तर व्यासोच्चिष्टम जगत सर्वम. आणि म्हणून जे व्यासांचं जे स्थान आहे, विशेष करून आध्यात्मिक जीवनामध्ये जे व्यासांचं स्थान आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. व्यास व्यासदेव जी आहेत ते गुरूंचं प्रतिनिधित्व करतात. आणि म्हणूनच व्यास पौर्णिमा जी आपण साजरी करतो किंवा आपल्या जे गुरूंप्रती आदरभाव आपण या तिथीला व्यक्त करतो. आणि म्हणून मी ज्या आसनावर बसलेलो आहे त्याला काय म्हणतात? व्यासासन किंवा व्यासपीठ म्हटलं जातं. आजकाल तर कशाला पण व्यासपीठ म्हटलं जातं. जे स्टेज सारखं दिसतं त्याला व्यासासन म्हणायचं. पण व्यासासनाचा आदर्श रीतीनं उद्देश काय आहे? की ज्या आसनावर बसून व्यासदेवांनी ज्या अर्थासाठी वेदांची रचना केली, वेद साहित्य जगाला दिलं, त्या विषयांची चर्चा त्या आसनावर बसून करण्यात यावी. पण आजकाल आपण वर्तमानपत्रात ऐकतो, वाचतो किंवा टीव्हीवर वगैरे पाहतो की व्यासपीठावर गदारोळ झाला, व्यासपीठावर गोंधळ झाला, प्रचंड गोंधळ माजला, मतभेद झाला. असं का होतं? कारण त्या व्यासासनावर किंवा व्यासपीठावर व्यास कोण आहेत हाच एक महत्वाचा प्रश्न त्यांना माहीत नसेल कदाचित. की व्यासांच्या जीवनाचा उद्देश काय होता, व्यासांनी जगाला काय दिलं हेच कदाचित त्यांना ठाऊक नसेल. आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर न ठेवल्यामुळे कोणत्याही क्षेत्रातील एखाद्या स्टेजला, मंचाला व्यासासन किंवा व्यासपीठ म्हटलं जातं. पण तसं नाहीये. तर जे व्यासदेव आहेत यांनी तर पूर्ण बद्ध जीवांप्रती कृपा करून, जसं भगवंतांच्या अवताराचं कार्यच आहे की जिथे जिथे धर्मतत्वांचा ऱ्हास होताना दिसतो किंवा जिथे जिथे सज्जन लोकांना रक्षणाची गरज भासते त्यावेळी भगवंत अवतरित होतात. त्याचप्रमाणे व्यासदेवांनी काय केलं की जे हे ज्ञान कलियुगाच्या प्रभावामुळे कदाचित लुप्त होऊ शकलं असतं, म्हणून ते लिखित स्वरूपात लिहिण्याची गरज भासली. त्यामुळे व्यासदेवांनी हा विशेष, भगवान श्रीकृष्णच त्या व्यासदेवांच्या रूपात येतात, त्यांना साहित्यिक अवतार असं म्हटलं जातं. आपण गीतेमध्ये पण पाहू शकतो की संजय जे आहेत, धृतराष्ट्राचे जे चिटणीस आहेत, ते वर्णन करतात की व्यास प्रसादात, व्यासांच्या कृपेनंच मला हे ज्ञान आहे, मला ही दृष्टी प्राप्त झालेली आहे. आणि आज आपण गुरु या तत्वाविषयी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की गुरु हे व्यासांचंच प्रतिनिधित्व करतात, म्हणून आजच्या तिथीला गुरु पौर्णिमा असं देखील म्हणण्यात येतं. तर गुरु पौर्णिमा किंवा जे गुरु हे तत्व आहे, हे फार महान तत्व आहे, तरी पण माझ्या गुरुदेवांच्या आशीर्वादाने, सर्व वैष्णवांच्या आशीर्वादाने आणि कृपेने मी काही सांगायचा प्रयत्न करेन. तर गुरु किंवा जे शिक्षक आहेत, ते प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहतो की त्यांची आवश्यकता असते. टीचर ज्याला म्हटलं जातं किंवा आध्यात्मिक याच्यामध्ये त्यांना गुरु म्हटलं जातं. तर आपण जीवनामधील कुठलीही विद्या ज्यावेळी प्राप्त करू लागतो किंवा प्राप्त करण्याची आपल्याला इच्छा असते, त्यावेळी आपल्याला त्या त्या क्षेत्रातील निष्णात तज्ज्ञ व्यक्तीकडे जावं लागतं आणि त्या त्या व्यक्तीकडूनच आपण ती कला किंवा ती विद्या प्राप्त करू शकतो. कोणतेही क्षेत्र घ्या, चित्रकला असू दे, कोणतेही वाद्य वाजवायचं असेल, तुम्हाला जे शालेय शिक्षण असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये जे आपण विद्या प्राप्त करतो, त्या विद्या प्राप्त करण्यासाठी आपल्याला एक व्यक्ती लागते की जी ज्या व्यक्तीनं ती कला आत्मसात केलेली आहे. बरोबर, असं आपण म्हणतो लहानपणी प्रथम गुरु असते ती म्हणजे आपली आई, ती आपल्याला अनेक गोष्टी शिकवते. तर कळत न कळत दैनंदिन जीवनामध्ये आपण अशा अनेक गुरूंचा स्वीकार करत असतो. भले आपण त्यांना गुरु म्हणत नसू, आपण त्यांना टीचर म्हणू शकू, हा किंवा बरेच वेगवेगळ्या नावांनी आपण त्यांना हाक मारत असू, पण एका अर्थानं ते त्या क्षेत्रातले गुरु आहेत. तसंच ज्यावेळी आत्मसाक्षात्कार किंवा भगवत साक्षात्काराचा विषय येतो, तर त्या क्षेत्रामध्ये बऱ्याचदा गुरु स्वीकारावा की नाही अशी चर्चा होते आणि त्याबद्दल प्रत्येक जण स्वतःचं मत द्यायला लागतो की खरं म्हणजे माझं मत काय माहिती काय, एक तर भगवंत आहे आणि आपण आहे, मध्ये कोण कशाला पाहिजे, इथे भगवंत आहेत, इथे मी आहे, मी आणि तू भगवंता, हा मध्ये मला काही माध्यमाची गरज नाही. आणि कोणी म्हणतं की गुरु असायला हरकत नाही, पण त्यांचा एवढा अवडंबर करायची काय गरज नाही, एवढी गुरुपूजा कशाला करा, त्यांची पाद्य पूजा आणि करायला लागते म्हणे, आणि काय माहित किती गुरुदक्षिणा मागतील, त्यापेक्षा गुरुंना आपण दुरून आदर देऊ. आपण जगातून प्रत्येकाकडनं काहीतरी शिकण्यासारखं आहे, हा लहान मुलगा पण माझा गुरु आहे, हे आजी पण माझा गुरु आहेत, हे झाड पण माझा गुरु आहे, सगळे जे दिसतात ते माझे गुरुच आहेत. पण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, सर्वंट ऑफ एव्हरीबडी इज सर्वंट ऑफ नोबडी, जो सगळ्यांचीच सेवा करायचा प्रयत्न करतो तो कोणाचीच सेवा करू शकत नाही. मग प्रश्न असा आहे की गुरुची खरोखरच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आवश्यकता आहे का, आणि जर असेल तर हे गुरु म्हणून आपण कोणाचा स्वीकार केला पाहिजे. तर जसं आपण आत्ताच चर्चा केली की प्रत्येक क्षेत्रामधील कोणतीही कला किंवा विद्या आत्मसात करण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते, तर मग आध्यात्मिक क्षेत्र पण त्याला अपवाद का असावं? आध्यात्मिक क्षेत्र तर बरंच व्यापक आहे आणि त्यामध्ये एखाद्या सामान्य व्यक्तीचा पूर्णपणे गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये देखील गुरु असणं हे आवश्यक आहे. जर समजा गुरु आहे, गुरु असणं आवश्यक आहे, पण या गुरुची मग योग्यता काय आहे? अनेक गुरु, अनेक साधू, अनेक संत भगव्या वस्त्रामधील दिसतात, कधी दाढीवाले दिसतात, कधी कोणाचे कोणी मुंडन केलेले दिसतात, तर एवढी व्हरायटी आहे, इतके वेगवेगळ्या प्रकारचे साधू संत उपलब्ध आहेत, तर नेमके गुरु म्हणून कुणाला स्वीकार करायचा? आणि जर आपण फसवलं गेलो तर, किंवा जर आपल्याला त्यांनी वेगळंच काहीतरी शिकवलं, त्यांनी अशी आज्ञा दिली जी आपल्याला झेपलीच नाही, मग गुरु आज्ञेचा अपराध झाला, गुरु अवज्ञेचा अपराध झाला, तर आज्ञा भंग केली तर काय होईल? अशा बऱ्याच भीती आपल्या मनात असतात. म्हणून सामान्य माणूस काय करतो, एवढा हा खटाटोप कशापाई, त्यापेक्षा अध्यात्मच नको. आहे ना, चालले, ठीक आहे, आपण एक नमस्कार करायचा मनापासून आणि बस, आपलं जीवन आहे तसं चालू ठेवायचं. परंतु जर आपण अशा भावनेने जरी गुरूंचा अस्वीकार केला किंवा गुरु हा गुरूंचा आश्रय घेतला नाही, तरी पण आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती करता येणार नाही. म्हणून प्रथमतः हे जाणून घेणं आवश्यक आहे की गुरु कोणाला म्हणतात, गुरूंची पात्रता काय, किंवा खरे गुरूंची लक्षणं काय. तर शास्त्रामध्ये सांगितलंय की खरा गुरु, त्यांचा दुसरा, त्यांना दुसऱ्या नावानं पण ओळखलं जातं, ते म्हणजे आचार्य. आचार्य म्हणजे कोण? आचार्य अत्रे नाही. आचार्य म्हणजे जे स्वतःच्या आचरणानं शिकवतात, जे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, जे ते शिकवतात ते स्वतःच्या आचरणात देखील आणत असतात. म्हणजे बऱ्याचदा लोक, इवन डॉक्टर्स पण कधी कधी सांगतात सिगरेट ओढू नका, पण बऱ्याचदा डॉक्टर लोक सिगरेट ओढत असतात, पण त्या सांगण्याचा काही फार परिणाम होणार नाही. समजा एका हातात सिगरेट घेऊन ते सांगतात, हे बघ सिगरेट ओढू नको, तर त्याचा काही फार परिणाम होत नसतो. तसंच बऱ्याचदा साधू संत सांगतात, वत्स, हे पहा, सगळ्या संसाराचा त्याग कर, माझ्या आश्रमात ये, 1,00,000 रुपये देणगी दे. सांगतायत काय की मला देणगीची गरज आहे. तर आचार्य म्हणजे जे स्वतःच्या आचरणानं शिकवतात, पण आचरण त्यांचं कसं असतं, शास्त्राला अनुसरून संतांच्या आचरणाला शोभेल असंच त्यांचं आचरण असतं. तर हे एक प्रमुख लक्षण आहे आचार्य. आणि खरा गुरु असतो तो एखादा प्रामाणिक गुरुचा शिष्य असतो, जो आदर्श शिष्य असतो तोच आदर्श गुरु बनू शकतो. आणि म्हणून आपण फार भाग्यवान आहोत की भगवान श्रीकृष्ण आणि विशेष करून श्रील प्रभुपादांच्या कृपेमुळे आपण एका अधिकृत अशा गुरु शिष्य परंपरेशी संबंधित आहोत. कारण भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षय विदु. हे ज्ञान आपण, जे आध्यात्मिक ज्ञान, दिव्य ज्ञान आहे, ते आपण परंपरेतून स्वीकारलं पाहिजे. आणि भगवंत वैदिक साहित्यात सांगतात की अधिकृत परंपरा कोणत्या आहेत, तर चार प्रमुख संप्रदाय आहेत आणि त्यापासून जे गुरु शिष्य परंपरा देखील येतात. आणि आपण ज्या संप्रदायात येतो त्याला ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय म्हणतात. म्हणजेच भगवान श्रीकृष्णाने सृष्टीपूर्वी हे ज्ञान ब्रह्मदेवांना दिलं, ब्रह्मदेवांनी हे ज्ञान नारदांना दिलं, नारदांनी कोणाला दिलं मोठ्याने सांगा. हा, नारद मुनींना आनंद होईल कारण त्यांचे आवडते शिष्य आहेत व्यासदेव. तर बघा, भगवान श्रीकृष्ण, ब्रह्मदेव, नारद आणि लगेचच व्यासदेव येतात. म्हणजे ज्यांची तिथी आपण आज साजरी करत आहोत व्यास पौर्णिमा, ते काय असे स्वघोषित गुरु नाही आहेत की बघा मी गुरु आहे. जरी ते भगवंतांचे अवतार आहेत, तरी त्यांनी नारद मुनी जे अधिकृत परंपरेमधील एक गुरु आहेत किंवा ब्रह्मदेवांचे शिष्य आहेत, त्यांचा गुरु म्हणून स्वीकार केला. म्हणजे ज्यावेळी भगवंत पण अवतरित होतात, ते व्यासदेवांच्या रूपात येवत, श्री रामचंद्रांच्या रूपात येवत, श्री कृष्णांच्या रूपात येवत, किंवा भगवान चैतन्य महाप्रभूंच्या रूपात येवत, ते गुरूंचा स्वीकार करतात. रामचंद्रांच्या रूपात ते कोणाचा गुरु म्हणून स्वीकार करतात? वसिष्ठ मुनी, विश्वामित्र मुनी त्यांचा ते आश्रय घेतात. श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये सांदीपनी मुनींचा, तिथे तर ते गुरुकुलात राहिले. आणि चैतन्य महाप्रभूंच्या लीलेत ईश्वरपुरी यांचा ते गुरु म्हणून स्वीकार करतात. मग कोणी म्हणेल की अरे भगवंत का गुरु म्हणून कोणाचा स्वीकार करतात? असं आहे का ते काही विसरले त्यांच्या अवतारात, म्हणलं की ऍडमिशन घेतली गुरुकुलमध्ये, सांगा जरा मला सिलेबस काय आहे. नाही, त्यांना हे दाखवून द्यायचं आहे की गुरूंचा आश्रय घेणं किती महत्वाचं आहे. भगवंत स्वतःच्या उदाहरणानं शिकवतात, भगवंत सर्वात मोठे आचार्य आहेत, की ते दाखवून देतात. विशेष करून चैतन्य महाप्रभूंच्या अवतारात त्यांनी आदर्श भक्त कसा असावा, आदर्श संन्यासी कसा असावा याचं उदाहरण दाखवून दिलं. यद्यद आचरती श्रेष्ठ, जे आचार्याच्या रूपात भगवंत देखील येतात. आणि मूळ गुरु कोण आहेत? कृष्णम वंदे जगद्गुरु. पण जरी ते जगद्गुरु आहेत भगवंत, ते पण गुरु शिष्य परंपरेमध्ये किंवा अधिकृत गुरूंचा स्वीकार करतात. तर म्हणून जे प्रामाणिक गुरु आहेत ते गुरु शिष्य परंपरेमधून त्यांनी देखील शिष्यत्व पत्करलेलं असावं. आणि अनेक बरीच लक्षणं आहेत गुरूंची की ज्याद्वारे आपण ओळखू शकतो की जे गुरु आज्ञा देतात त्या काही स्वतःच्या आज्ञा नसतात, त्या भगवान श्रीकृष्णांना ज्या अपेक्षित आज्ञा आहेत त्याच त्या आज्ञा देत असतात. इतर ज्या साधूंनी आज्ञा दिलेल्या आहेत आणि शास्त्र, गुरु साधू शास्त्र, त्यांच्या गुरूंनी ज्या आज्ञा दिलेल्या आहेत, साधूंनी ज्या आज्ञा दिलेल्या आहेत आणि शास्त्राशी संमत अशा त्या आज्ञा देत असतात. तर त्यामुळे बऱ्याचदा आपण पाहतो भारतामध्ये विशेष करून बराच गोंधळ असतो गुरूंच्या नावावर, की नेमकं गुरु म्हणून स्वीकार कोणाला करायचा. आणि बऱ्याचदा काही लोक जे लोकांच्या भावुकतेचा, भोळेपणाचा फायदा घेऊन हां गुरुच्या रूपात येऊन फसवतात देखील, कारण खूप सोपा बिझनेस आहे, सगळ्यात कमी इन्व्हेस्टमेंट लागते. 2 रुपयाचा तिलक, 15 रुपयाची कंठीमाळ, 50 रुपयेपर्यंत उपर न येईल, 5 रुपये डाय करायला लागतील कदाचित रंग बदलायला. परंतु ही झाली बाह्य लक्षणं. पण जे गुरूंचा, एकदा श्रील प्रभुपादांना प्रश्न विचारलेला की खरा गुरु कोण आहे, गुरुचं प्रमुख लक्षण काय आहे, प्रभुपादांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं की वन हु इज मोस्ट ॲडिक्टेड टू कृष्णा, ज्याला श्रीकृष्णांचा ध्यास लागला आहे, भगवंतांचा ध्यास लागलेला आहे, तो खरा गुरु आहे. भगवंतांचा ध्यास लागलेली व्यक्ती एकतर भगवंतांच्या आज्ञेचं पूर्णपणे पालन करते आणि ते इतरांना देखील प्रेरित करते भगवंतांचा आश्रय घेण्यासाठी. आणखीन एक महत्वाचं गुरुचं लक्षण म्हणजे खरे गुरु स्वतःला कधी भगवंत म्हणत नाहीत. खरे गुरु हे स्वतःला नेहमी भगवंतांचा प्रतिनिधी म्हणतात. जसं श्रील प्रभुपाद सुंदर उदाहरण द्यायचे की गुरुचं कार्य एका पोस्टमन प्रमाणे आहे. जसं पोस्टमन असतो ते टपाल खात्यामधून काय करतो, एक आपल्याला आलेलं पत्र, आपल्याला आलेली मनी ऑर्डर, ज्या कोणी पाठवली आहे तर तो टपाल खात्यातून घेतो आणि आपल्या पत्त्यावर, आपल्या नावावर असेल तर आपल्याला तो पोच करतो. तो काय आधी बघतो का, थांब जरा पत्र वाचून बघूया, थोडा बदल करूया, ते किती पैसे आहे थोडं काढून घेऊया, मग ह्या गरीब याच्यामध्ये थोडे पैसे ज्यादा टाकूया, नाही तो फक्त जसं आहे तसं ते टपाल आहे ते आपल्याला पोच करतो. त्याचप्रमाणे प्रामाणिक गुरु आहेत तो भगवंतांच्या संदेशामध्ये काहीही फेरबदल करत नाही. तो जे भगवंतांनी जो दिलेला संदेश आहे, जसं भगवंत म्हणतात की मला एकट्याला शरण आहे, तर गुरु पण सांगतात की भगवंतांना एकट्यानंच आपण शरण गेलं पाहिजे. ते कधीही या तत्वज्ञानात फेरफार करत नाहीत. पण दुर्दैवाने आपण पाहतो आजकाल की बरेच अपसंप्रदाय आहेत जिथे चुकीच्या गोष्टी शिकवल्या जातात. जो मूळ भगवत संदेश आहे त्यामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक गोष्टी बदलल्या जातात, की भगवान श्रीकृष्णांना असं म्हणायचं नव्हतं, भगवान श्रीकृष्णांना असं म्हणायचं होतं, किंवा गीतेचा जो अर्थ आहे ते बदलून सांगितला जातो. पण सर्वात प्रमुख जे लक्षण आहे की गुरु आहे ते स्वतःला नेहमी एक भगवंतांचा नम्र प्रतिनिधी मानतात. ते कधीही जी जो त्यांना मान सन्मान मिळतो, जी प्रतिष्ठा मिळते, जो आदर मिळतो तो ते त्यांच्या गुरूंना अर्पण करतात आणि भगवंतांना अर्पण करतात. ते कधीही तो मान सन्मान स्वतःसाठी घेत नाहीत. आणि गुरूंचं सर्वात प्रमुख लक्षण आहे ट्रान्सपरंट वाया मीडिया, पारदर्शक माध्यम आहे ते, की ज्यामधून जसं आता मला चष्मा आहे, समजा चष्मा त्याच्या काचा म्हटलं की त्या काच नको, काच लवकर तुटते, आपण जरा दगड लावूया तुटणार नाही, तर काय फायदा आहे का? माझं डोकं दगडावर आटायचं बरोबर, कारण का चष्म्याचा उद्देश काय आहे? काचच का लावतात? पारदर्शक आहे, पण हे पण पारदर्शक आहे की काच, अशी काच लावली तर तेवढी पण काच उपयोगाची नाही, पूर्ण पारदर्शक पाहिजे, म्हणजे जसं आहे तसं आपण पाहू शकू. त्याचप्रमाणे जे आध्यात्मिक गुरु आहेत ते पारदर्शक माध्यम आहेत, ते निस्वार्थी आहेत, ते कधीही आपल्या शिष्यांकडे एक आपले सेवक म्हणून पाहत नाहीत, उलट ते शिष्यांचे सेवक म्हणून ते शिष्यांची एक सेवा करण्याच्या उद्देशानं ते ही भूमिका बजावतात की कशा प्रकारे मी माझ्या शिष्यांना किंवा माझ्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना मी भगवंतांपर्यंत पोहोचवेन. जसं आपण अनेक महान आचार्यांच्या जीवनामध्ये पाहतो की श्रील प्रभुपाद ज्यावेळी त्यांनी पूर्ण जगभर प्रचार केला आणि अनेक जे पाश्चात्य देशातील पतित जीव होते, जे हिप्पीज होते, पूर्ण चारी नियमांचा भंग करायचे, ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे सद्गुण होते पण ते आवृत्त झालेले, पूर्ण सुप्तावस्थेत होते, पण प्रभुपादाने प्रेम देऊन करुणेनं त्यांना अत्यंत संयम ठेवून त्यांच्या हृदयाचं परिवर्तन केलं. आणि ज्यावेळी कधीही शिष्य श्रील प्रभुपादांना म्हणायचे की प्रभुपाद आम्ही तुमचे फार ऋणी आहोत, आम्ही तुमचे उपकार कधीही फेडू शकणार नाही, तर श्रील प्रभुपाद उलट म्हणायचे की तुम्ही तर माझ्या गुरूंचे प्रतिनिधी आहात, तुम्ही मला माझ्या गुरूंच्या सेवेमध्ये लावलेलं आहे, तुम्ही इतकी चांगली सेवा करताय, तुम्ही माझ्यापेक्षा माझ्या गुरूंना तुम्ही जास्त प्रिय असणार आहे कारण तुम्ही इतकी सेवा करताय. आणि प्रभुपाद काही केवळ त्यांना खुश करण्यासाठी म्हणत नव्हते, प्रभुपादांना हृदयापासून हा भाव त्यांचा होता. तसंच कोणतेही प्रामाणिक गुरु आहेत ते आपल्या शिष्यांना याच भावनेने पाहतात की हे भगवंतांचेच पुत्र आहेत आणि माझी सेवा आहे की यांना ज्ञान देणं. तर अशा रीतीने गुरूंचे अनेक लक्षणं आहेत, गुरूंची अनेक प्रमुख आपण गुण पाहू शकतो. तर हे झाले गुरूंबाबत. त्याचप्रमाणे भगवंत सांगतात की आचार्य माम विजानियान नाव मन्येत कर्हिचित न मर्त्य भाव मासुयत सर्व देव मयो गुरु. की आचार्य जे भगवंतांचेच प्रतिनिधी आहेत. तर आपण पाहतो की आज विशेष करून गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा व्यास पौर्णिमेच्या या दिवशी तर भारतामध्ये वैदिक शास्त्रामध्ये ही पद्धत आहे की जे आपले आध्यात्मिक गुरु आहेत त्यांची खूप अत्यंत चांगल्या सोहळा म्हणून एक पूजा केली जाते. जसे आपण भगवंतांची आरती करतो त्याचप्रमाणे गुरूंची आरती केली जाते, कधी कधी पाद्यपूजा केली जाते आणि त्यांची स्तुती गायली जाते. जसं आता आपण प्रवचनानंतर आज गौर आरती न होता आपण श्रील प्रभुपादांची गुरुपूजा करणार आहोत. तर कोणी म्हणेल की व्यक्तिपूजा कशासाठी? बऱ्याचदा लोक म्हणतात ही व्यक्तिपूजा का करताय, एखाद्या व्यक्तीला इतकं महान का समजतात. जसं श्रील प्रभुपादांच्या बाबतीत पण असं घडलेलं की प्रभुपादांची व्यासपूजा होती आणि त्यावेळी काही रिपोर्टर्स आलेले आणि रिपोर्टर्सच्या चेहऱ्यावरूनच प्रभुपादांना लक्षात आलं की यांच्या मनात काय प्रश्न असेल. तर प्रभुपादांनी त्यांना म्हणाले की तुम्ही विचार करत असाल की ही व्यक्ती या आसनावर बसली आहे, कोणी त्यांना पंखा करत आहे, कोणी त्यांची आरती करत आहे, कोणी त्यांची स्तुती करत आहे, तर तुमच्या मनात हा प्रश्न असेल की एखाद्या व्यक्तीची पूजा का चाललेली आहे. आणि त्यावेळी त्यांनी अत्यंत शास्त्राच्या आधारे सुंदर स्पष्टीकरण दिलं की गुरुची कधीच इच्छा नसते की आपली कोणी स्तुती करावी, त्यांची एकच इच्छा असते भगवंतांची सेवा माझ्या हातून जास्तीत जास्त घडावी. परंतु गुरु हे भगवंतांचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या राजाचा राजदूत परकीय राज्यामध्ये जातो त्यावेळी त्या राजदूताचा एखाद्या राजाप्रमाणेच आदरातिथ्य करण्यात येतं, त्याचं स्वागत करण्यात येतं, त्याला चांगल्या आसनावर बसवण्यात येतं, भले तो शत्रूचा राजदूत असू दे त्याचे पण आदरातिथ्य केलं जातं. तसंच गुरु आहेत हे भगवंतांचे प्रतिनिधी आहेत आणि भगवंत तर सर्व राजांचे राजा आहेत, ईश्वरा परम कृष्णा. आणि त्यांचा जर अधिकृत प्रतिनिधी जर आपल्याकडे येत असेल किंवा आपल्याला त्याचा संघ लाभत असेल तर त्याची आपण किती पूजा केली पाहिजे. म्हणून आपण म्हणतो की साक्षात हरित्वेन समस्त शास्त्रे, की भगवंतांप्रमाणेच आपण गुरूंना आदर देतो. पण याचा अर्थ असा नाही की ते भगवंत आहेत. खरं गुरु कधीच स्वतःला भगवंत म्हणत नाहीत आणि गुरु हे कधी भगवंत असू पण शकत नाहीत, फक्त ते भगवंतांचं प्रतिनिधित्व करत असतात. तर म्हणून ज्यावेळी आपण गुरूंची पूजा आपण पाहतो किंवा अशा पद्धतीने ही व्यक्तिपूजा नसून आपण भगवंतांप्रती जो आपला आदर आहे तो त्या गुरूंद्वारे व्यक्त करत आहोत. तर भगवंत काय सांगतात की आचार्य माम विजानियान, आचार्य यांना मला जसा आदर दिला जातो, भगवंतांना जसा आदर देतो आपण तसाच आचार्यांना दिला पाहिजे. न अवमन्येत कधीचित, कधीही त्यांचा अवमान करू नये. आणि न मर्त्य भाव मासू येत, न मर्त्य भाव क्यारे, हे पण गुरु म्हणजे काय, हे होय हे काय मुंबईलाच जन्मलेले, हे काय कलकत्त्यालाच जन्मलेले, माझ्यापेक्षा किती एक हा बरोबर 30 वर्षापूर्वी जन्मलेले आणि मी पण यांच्याच शाळेत शिकलो. तर असं आपण स्वतःशी आणि त्यांची तुलना करू लागलो की अरे यांचा पण जन्म झाला, काही काळानंतर हे या जगात नसतील. पण नाही, सामान्य व्यक्ती म्हणून आपण त्यांच्याकडे पाहता कामा नये. कारण दिसताना जरी ते या शरीरामध्ये असलेले वाटले तरी ते भगवंतांचे विशुद्ध प्रतिनिधी असतात. न असू येत, कधी त्यांची ईर्ष्या किंवा द्वेष करू नये आणि त्यांना अत्यंत आदराने त्यांचे आदरातिथ्य आपण केलं पाहिजे. तर आज जो आपण श्लोक वाचतो त्यामध्ये पण आपण पाहतो की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञान ज्ञानीनस तत्वदर्शिना. तर अशा गुरूंकडून ज्ञान कसं प्राप्त करायचं, आपण आता पाहिलं की गुरूंची योग्यता आहे, गुरूंची लक्षणं, पण आपल्याला त्यांची कृपा कशी प्राप्त होऊ शकते तर त्याचा उपाय भगवंत या ठिकाणी सांगतायत की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. 3 गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यावेळी आपण श्री गुरूंकडे जातो त्यावेळी या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तद्विधी प्रणिपातेन, प्रणिपात करणे म्हणजे काय, नतमस्तक होणे, दंडवत करणे. प्रणिपातेन परिप्रश्नेन, प्रश्न विचारणे. आणि उपदेक्षंती हा परिप्रश्नेन सेवया, त्यांची सेवा करणे, की नम्रपणे हृदयापासून नतमस्तक होणे. आणि परिप्रश्न, प्रश्न विचारले पाहिजेत. काय प्रश्न विचारले पाहिजेत, कुठल्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवू सांगा जरा, किंवा कुठे ऍडमिशन घेऊ दे मुलाला, तुमच्या वशिल्यानं कुठे डोनेशन कमी असेल का, हे प्रश्न विचारायचे नाहीत. ते प्रश्नाला बरेच कन्सल्टंट आहेत जे तुम्हाला आरामात सांगू शकतील. पण आज म्हणजे उद्या ज्यांची तिथी आहे, सनातन गोस्वामी जे आपल्याच याच ब्रह्ममध्व गौडीय संप्रदायात एक महान आचार्य होऊन गेले. आपण इथे पाहतो षड गोस्वामींचा जो सुंदर चित्र आहे, जे वृंदावनामधील 6 गोस्वामी आहेत जे उभारलेले आहेत, तर त्यापैकी जे प्रमुख सनातन गोस्वामी आहेत, तर हे चैतन्य महाप्रभूंच्या काळामध्ये होऊन गेले. आणि खर तर साधारण 500 वर्षापूर्वी ज्यावेळी बंगालचा जो राजा होता त्याच्या इथे हे फार मोठ्या मंत्रीपदावर होते, त्यांचे भाऊ रूप गोस्वामी आणि हे सनातन गोस्वामी. तर तो राजा जो होता तो त्यांच्यावर इतका प्रसन्न होता की त्यानं स्वतःची संपत्ती पूर्ण रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामींना वाटलेली. एवढंच नाही, या दोघांना त्यांनी किताब देखील दिलेला. रूप गोस्वामींना त्यानं एक आपल्या संन्यासी सांगत होते एक प्रकारची दीक्षा दिलेली, दबीर खास नाव दिलेलं, आणि सनातन गोस्वामींना साकार मल्लिक असं नाव दिलेलं. आणि प्रचंड गडगंजे त्यांची संपत्ती होती, पूर्ण आदर होता त्यांना, अनेक महाल होते, पूर्ण ऐश्वर त्यांच्याकडे होतं. परंतु सनातन गोस्वामी यांचं हृदय सदैव भगवंतांच्या भक्तीकडेच होतं आणि त्यामुळे त्यांची सदैव इच्छा होती की कधी हे भौतिक आसक्तीतून मी मुक्त होईल आणि कधी मी जे भगवान श्रीकृष्ण या कलियुगात अवतरित झालेत चैतन्य महाप्रभूंच्या रूपात तर त्यांचा मी कधी आश्रय घेईन. तर हे सनातन गोस्वामींनी ज्यावेळी सर्वस्वाचा त्याग केला आणि ते ज्यावेळी चैतन्य महाप्रभूंच्या आश्रयाला आले तर ते म्हणाले नाहीत, बायोडेटा घेऊन नाही आले. हा सनातन गोस्वामी उर्फ साकार मल्लिक, एवढी एवढी प्रॉपर्टी, एवढे एवढे महाल आहेत, एवढे एवढे हिरे जवाहर. नाही, त्यांनी स्वतःची सेल्फ इंट्रोडक्शन काय दिली, स्वतःची ओळख काय सांगितली, नीच जाती नीच संगी पतित अधम कुविषये कुपे पोडी गवाई नु जनम. मी कोण आहे? ते चांगल्या कुटुंबात त्यांचा जन्म झालेला, अतिशय प्रतिष्ठित ब्राह्मण कुळामध्ये. पण ते काय म्हटले, नीच जाती, माझी जात कुठली आहे, अत्यंत मी नीच आहे, नीच जाती नीच संगी, मी कोणत्या लोकांच्या सहवासात राहतो, नीच लोकांच्या सहवासात, नीच संगी. मी कोण आहे, पतित, अधम आहे, अत्यंत पापी अशी असा मी आहे. कुविषये कुपे पोडी, कुविषय म्हणजे जे वाईट विषय संघ आहे किंवा जे वाईट विचार आहेत यांच्या कूप विहिरीमध्ये मी पडलेलो आहे. गवाईनु जनम, माझं आयुष्य मी वाया घालवलेलं आहे. के आमी के न आमार जारे तापत्र आहे, इहा नाही जानी के मन हित होय. के आमी, के आमी म्हणजे काही बंगाली भाषा आहे, के आमी म्हणजे मी कोण आहे, के आमी केने आमार जारे तापत्र आहे, हे त्रिविध ताप काय आहेत ते देखील मला ठाऊ का नाही. मी कोण आहे, मला हे त्रास का होत आहेत याची मला जाणीव नाही. के आम्ही केने आमार जारे तापत्र आहे, इहा नाही जानी के मन हित आहे, याचं मला बिलकुल ज्ञान नाही की माझं चांगलं कशात आहे आणि वाईट कशात आहे. ग्राम्य व्यवहारे पंडित करी माने, आपणार हिता हित किचू नाही जानी. ते खूप मोठे विद्वान होते, त्यांना अनेक भाषा अवगत होत्या, पर्शियन वगैरे बऱ्याच भाषा, आणि वेदांचं पण ज्ञान त्यांनी सखोल ज्ञान घेतलेलं. पण त्यांनी प्रथम भेटीमध्ये असं म्हटलं नाही, सांगा आपली आवड, कुठल्या श्लोकामधली कुठली कथा सांगू किंवा कुठल्या ग्रंथामधलं कुठलं उदाहरण सांगू. ते काय म्हणाले की लोक मला पंडित समजतात, लोकांना वाटतं मी खूप पंडित आहे, खूप हुशार आहे, पण मला माझं हित कशात आहे तेच माहीत नाही आहे. तर यावरनं आपण काय समजू शकतो, यावरनं आपण एक बोध नक्कीच घेऊ शकतो की गुरूंकडे जाताना प्रणिपात याचा अर्थ आहे की स्वतःला एक नंबरचा मूर्ख समजणं, त्याप्रमाणे वागणं नाही पण समजणं. सनातन गोस्वामी काही शत्रू आल्यावर म्हणायचे नाहीत, मला काहीच येत नाही, तुम्हाला किती संपत्ती देऊ, असं काही म्हणत नव्हते, ते व्यवहारामध्ये हुशारच होते. पण भगवंतांच्या कृपेसाठी आपण पाहतो की शरणागती जी आहे त्यातील सर्वात प्रमुख आणि पहिलं लक्षण काय आहे, दैन्यभाव. दैन्यभाव, जोपर्यंत आपण स्वतःला दैन्य अवस्थेमध्ये समजत नाही तोपर्यंत कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. कारण कृपा ही अशी गोष्ट आहे जी वरून खालती प्रवाहित होते पाण्याप्रमाणे. जर आपल्याला आपण आपल्याला असं समजलं नाही की मला काही गरज नाही, जर आपल्याला वाटत असेल की ठीक आहे एवढा पण वाईट नाही आहे, एवढं काय सनातन गोस्वामींसारखं काय म्हणायची गरज नाही, आपण सांगायचं की 75% सगळं अध्यात्म माहिती आहे, 25% काम तेवढं बघा. नाही, हा दैन्यभाव असणं खूप आवश्यक आहे. कारण भगवंतांचे प्रतिनिधी असल्यामुळे गुरुंना पण भगवंतांची पूर्ण कृपा ते देऊ शकतात. आणि जितकं आपण नम्रतेनं त्यांच्या समोर नम्रता प्रकट करू आणि जितकी त्यांची नम्रतेनं सेवा करू तितक्या प्रमाणात आपल्याला त्यांची कृपा प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून हे जे सनातन गोस्वामीने याचा आदर्श घालून दिखवला आहे की सनातन गोस्वामींच्या द्वारे चैतन्य महाप्रभूंनी विशेष करून नम्रता हा गुण प्रदर्शित केला की आदर्श नम्र भक्त कसा असावा. याचं सर्वात आदर्श उदाहरण म्हणजे सनातन गोस्वामी की इतकी संपत्ती, इतकं ऐश्वर, इतकी विद्वत्ता असून देखील त्याची त्यांना कधी बाधा झाली नाही. ती बाधा होते माहिती, भूतबाधा होते किंवा विषबाधा होते, तर त्यांना कधीही बाधा झाली नाही की अहंकाराची बाधा किंवा या आसक्तींची बाधा, ते त्याच्या पलीकडे गेलेले, कारण त्यांनी हा नम्र भाव सदैव हृदयामध्ये जोपासला होता. तर म्हणून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन, सनातन गोस्वामींनी पण प्रश्न विचारले, पण कोणते प्रश्न विचारले, के आमी केने आमार जारतापत्र, मी कोण आहे, मला नको असताना या जगामध्ये ही दुःख का येतात, माझा आणि भगवंतांचा संबंध काय आहे? सनातन गोस्वामींना संबंध आचार्य म्हटलं जातं. संबंध आचार्य म्हणजे काय? की संपूर्ण वेदांचं सार तीन गोष्टींमध्ये येतं, संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. म्हणजे काय? की भगवंत, संबंध म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि जीव म्हणजे आपण, यांच्यामध्ये काय संबंध आहे आणि हा संबंध पुनर्प्रस्थापित कसा करायचा, याला म्हणतात संबंध ज्ञान थोडक्यामध्ये. अभिधेय म्हणजे काय? की कशा पद्धतीनं हा संबंध व्यवहारामध्ये आणता येईल, कशा पद्धतीने ही सेवा आपण करू शकतो, ही सेवा कशी चालू ठेवायची, आणि त्या सेवा करण्याची पद्धती, मार्ग, विधी कोणते आहे, त्या विधींचं अवलंब करणे, याला म्हणतात अभिधेय ज्ञान. आणि यासाठी जे महान आचार्य आहेत, कोण आहेत? सनातन गोस्वामींचेच बंधू, श्रीरूपम सागरजातम. आपण म्हणतो श्रीरूपम सागरजातम. सागरज म्हणजे काय? स अग्रज. अग्रज म्हणजे काय? अग्र म्हणजे पुढे, पहिला. ज म्हणजे जो जन्मला, म्हणजे थोरला भाऊ आपण म्हणतो ना, अग्रज म्हणजे मोठा भाऊ. आणि अनुज म्हणजे, आपण रामायणात ऐकलं असेल अनुज, रामानुज म्हणजे कोण? लक्ष्मण. हा, रामाचे अनुज. अनुज म्हणजे हा धाकटा भाऊ, धाकलं लहान भाऊ. तर अनुज म्हणजे लहान भाऊ, अग्रज म्हणजे मोठा जो. तर सागर जातम, रूप गोस्वामींचे अग्रज म्हणजे सनातन गोस्वामी. तर रूप गोस्वामी हे अभिधेय, हा जे अभिधेय आचार्य आहेत. आणि प्रयोजन, की सर्वात उच्चांक जो भक्तीचा उच्चांक आहे ते प्रयोजन ज्ञान, ते रघुनाथ दास गोस्वामी त्याचे आचार्य आहेत, प्रयोजन आचार्य. तर सनातन गोस्वामी हे प्रश्न विचारले की माझा भगवंतांशी काय संबंध आहे आणि हा संबंध पुनर्प्रस्थापित कसा केला पाहिजे, असे प्रश्न आपण गुरूंना विचारले पाहिजेत. गुरूंचं ज्ञान किती आहे किंवा आपलं ज्ञान किती त्यांच्यापेक्षा जास्त आहे, असे आव्हानात्मक प्रश्न विचारून गुरूंची कृपा आपल्याला कधीच प्राप्त होणार नाही. तर म्हणून उद्देश आहे की नम्रता, परिप्रश्न आणि सेवया, त्यांची सेवा आपण कशी करू शकतो. तर गुरूंचा संघ आपण दोन प्रकारे घेऊ शकतो आणि सेवा देखील त्या प्रकारे आपण करू शकतो. एक आहे त्याला म्हणतात वपू संघ आणि एक आहे त्याला म्हणतात वाणी संघ. वपू म्हणजे वपू काळे नाही, वपू शरीर हे वपूला, वपू म्हणजे शरीर. तर एक तर ज्यावेळी गुरु आपल्या आपल्या बरोबर असतील तर आपण त्यांची प्रत्यक्ष सेवा करू शकतो, त्यांचे वस्त्र धुणे किंवा त्यांच्यासाठी प्रसाद बनवणे किंवा इतर काही नम्र सेवा, आपण त्यांना ज्या गरज आहे त्याप्रमाणे आपण सेवा करू शकतो, ही झाली वपू सेवा. पण समजा गुरूंचे अनेक शिष्य असतील, प्रत्येकालाच प्रत्यक्षपणे सेवा करणं तितकं शक्य नाही. आणि आपल्या आचार्यांनी, महान संतांनी पण सांगितलंय की वाणी सेवा, वाणी सेवा म्हणजे काय? गुरूंची जी वाणी आहे, गुरूंचे जे उपदेश आहेत, त्याद्वारे आपण गुरूंचा संघ घेऊ शकतो. गुरूंची वाणी म्हणजे काय? की त्यांनी दिलेले उपदेश, त्यांच्या आज्ञा, आणि त्या आज्ञा आपण किती गांभीर्यानं पालन करतो. म्हणून म्हटलं जातं की वाणी संघ हा वपू संघापेक्षा श्रेष्ठ आहे. का? कारण वपू संघ सदैवच उपलब्ध असेल असं नाही, परंतु वाणी संघ मात्र सदैव उपलब्ध असतो. वपू संघ, याचा अर्थ असा नाही की वपू संघ कडे दुर्लक्ष करावं. ज्यावेळी पण संधी मिळेल त्यावेळी गुरूंच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांची प्रत्यक्ष सेवा करण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे. पण ती संधी प्रत्येकालाच समप्रमाणात मिळेल असं सांगता येत नाही. परंतु वाणी संघ सर्वांना समान रूपात उपलब्ध आहे. विशेष करून आपण आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये पाहतो की असे अनेक श्रील प्रभुपादांचे शिष्य होऊन गेले ज्यांनी प्रभुपादांना फारच कमी वेळा पाहिलं होतं. काही जण केवळ दीक्षेमध्येच त्यांना भेटले होते, परंतु अजून देखील ते हजारो लोकांना प्रेरणा देत आहेत, हे कसं काय शक्य आहे? कारण त्यांनी गुरूंचा जो भाव आहे तो योग्य रीतीने आत्मसात केला आणि तो स्वतःच्या अंगी बाणवला, म्हणून त्यांना हे शक्य झालं. आता मी चंद्रमौली महाराज ज्यावेळी आलेले, परमपूज्य चंद्रमौली महाराज, त्यावेळी त्यांना विचारलं की तुम्ही प्रभुपादांना कधी भेटला? तर मला वाटतं ते म्हटलं की 1974 मध्ये. म्हटलं तुमची दीक्षा कधी झाली? म्हटलं 1973 मध्ये. म्हटलं असं कसं काय? म्हटलं हा प्रभुपादांनी मला पत्राद्वारे दीक्षा दिलेली आणि त्यानंतर मी प्रभुपादांना दीक्षा झाल्यानंतर पहिला माझं दर्शन झालं. विचार करा हे कसं काय घडू शकतं. असे हजारो उदाहरण आपण पाहतो इस्कॉन मध्ये किंवा इतर पण संप्रदायामध्ये असे असू शकेल. हे कसं काय शक्य होतं? कारण ती वाणीमधून ते प्रभुपादांच्या पुस्तकाद्वारे, प्रभुपादांच्या प्रवचनांद्वारे, त्यांच्या प्रतिनिधींद्वारे त्यांनी ते उपदेश आचरणात आणले. चार नियमांचं पालन, 16 माळांचा जप, भक्तांची नम्रपणे सेवा, हे ते पालन करत गेले आणि फारच कमी लोकांना अत्यंत निकटचं सान्निध्य लाभलं. पण फार इतर जे आहेत, कित्येक आता निरंजन महाराज म्हणून आहेत, ते तर प्रभुपादांना अगदी फारच कमी वेळा भेटलेले आहेत. पण त्यांची जी प्रवचनं आहेत, त्यांचं जे कीर्तन आहे, त्यांचे शिष्य आहेत, हे पण आपल्याला वाटणार पण नाही की हे ज्यांना इतकं कमी सान्निध्य लाभलं असेल. कारण त्यांनी प्रभुपादांची जी वाणी आहे ती तितक्या गंभीरतेनं घेतली आणि त्यामुळे वाणी संघ, गुरूंची वाणी आपण फार गांभीर्यानं घेतली पाहिजे. गुरुमुख पद्म वाक्य चिते ते कोरी ऐक्य आर ना कोरी हे मने आशा. आपण गुरुपूजेत म्हणतो की गुरुमुख पद्म वाक्य, गुरूंच्या मुखकमळातून येणारे जे वाक्य आहे चिते ते कोरी ऐक्य, ते आपण आपलं हृदय धारण केलं पाहिजे आणि मनामध्ये दुसरी कुठलीही आशा ठेवली नाही पाहिजे. परत श्रील प्रभुपादांचंच उदाहरण घ्यावं असं वाटतं की पहिल्या भेटीमध्ये त्यांना आज्ञा काय दिली भक्ती सिद्धांत सरस्वतींनी, प्रभुपादांच्या गुरुंनी, की तू एक सुशिक्षित युवक आहेस, तू संपूर्ण विश्वभर इंग्रजी भाषेमध्ये हा भगवत संदेशाचा प्रचार कर. आणि ती आज्ञेवर चिते ते कोरी ऐक्य, किती वेळ चिंतन, सतत चिंतन होतं, चिते ते कोरी ऐक्य आर ना कोरी हो मने आशा, दुसरी कुठलीच आशा त्याने ठेवली नाही. भले बराच काळ गेला ती आज्ञा वास्तवात येण्यामध्ये, परंतु एके ही गुरुनंदन, एकच ध्यास प्रभुपादांनी ठेवला आणि त्यामुळे त्या आज्ञेचंच रूपांतर ह्या संपूर्ण यशामध्ये, हरे कृष्ण आंदोलन इतकं फोफावलं. तर अनेक आपण महान आचार्य पाहतो की ज्यांच्या जीवनामध्ये पण आपण पाहतो की त्यांनी आपल्या गुरूंचे जे वचन आहेत त्याच्याशी ते एकनिष्ठ राहिले आणि संपूर्ण अनेक लोकांमध्ये ते परिवर्तन घडवून आणलं. आणि गुरूंना प्रसन्न करणं तसं फार कठीण नाही आहे. पण गुरु प्रसन्न झाल्याशिवाय भगवंत प्रसन्न होत नाहीत. यस्य प्रसादात भगवत प्रसादो, यस्य अप्रसादात न गतिकृतोपि. आपण प्रत्यक्षपणे भगवंतांना प्रसन्न करायचा प्रयत्न केला तर भगवंत प्रसन्न होणार नाहीत. पण गुरूंना प्रसन्न केलं तर भले आपल्यामध्ये काही कमतरता असतील, त्रुटी असतील, उणीवा असतील, तर भगवंत आपला स्वीकार करू शकतात. तर म्हणून अध्यात्माचा मार्ग सरळ आहे की गुरूंना प्रसन्न करा, भगवंतांच्या प्रतिनिधींना प्रसन्न करा आणि भगवंत प्रसन्न होते. आणि गुरूंबाबत पण काही प्रमाणात तसंच लागू पडतं. तुम्ही थेट गुरूंना प्रसन्न करायला गेलात तर गुरु काही प्रमाणात प्रसन्न होते, पण जे गुरूंचे प्रतिनिधी आहेत, त्यांचे शिष्य आहेत, त्यांच्याशी आपलं वागणं कसं आहे, त्यांच्याप्रती सेवाभाव कसा आहे, यावरून गुरु प्रसन्न होतील का नाही हे सांगता येतं. जसं दक्षिण भारतामध्ये रामानुजाचार्य हे महान आचार्य होऊन गेले आणि त्यांचे शिष्य देखील तसेच महान होते. अनेक विशेष करून गुरु शिष्य या नात्याबाबत रामानुजाचार्य यांचं नाव नाही घेतलं तर तो विषय अपूर्णच राहतो. तर रामानुजाचार्य यांचे अनेक महान शिष्य होते आणि एकदा रामानुजाचार्य प्रवास करत, प्रचार करत चाललेले आणि एका गावापाशी ते आले आणि ते म्हणाले शिष्यांना, त्यांच्या बरोबर जे शिष्य होते त्यांना म्हणाले की या गावामध्ये माझे दोन शिष्य आहेत, तर आपण ठरवूया कुणाकडे जायचं. म्हणून त्यांनी थोड्या शिष्यांना सांगितलं की पत्ता दिला की इथे इथे हा माझा एक श्रीमंत शिष्य आहे, त्याला पण तुम्ही सांगा की गुरु महाराज आलेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. आणि दुसरा एक शिष्य आहे, त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, गरीब आहे, पण तो पण चांगला शिष्य आहे माझा, त्यांना पण भेटून निरोप द्या की गुरु महाराज आलेत गावाच्या वेशीवर आणि त्यांचं दर्शन घ्यायला तुम्ही येऊ शकता किंवा ते तुम्हाला भेटायला येऊ शकतील. आणि मग हे शिष्य गेले पहिल्यांदा श्रीमंत जे त्यांचे गुरुबंधू होते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना सांगितलं की आपले गुरु महाराज आलेत गावाच्या बाहेरच थांबलेत आणि त्यांची इच्छा आहे तुमच्या घरामध्ये हा घराला भेट द्यायची. आणि हा श्रीमंत शिष्य एकदम भारावून गेला, वा गुरु महाराज आलेत, नातं सुटलं. आणि हे जे बाहेर शिष्य आहे ते थांबलेत तसेच. बराच वेळ वाट बघितली पण हा तयारीला लागला, आवरावरी करत बसला, चला सगळं अंगण लुटून घ्या, सडा घाला, हे करा ते करा. आणि हे शिष्य मात्र बराच वेळ वाट बघितली, हा काही श्रीमंत गुरुबंधू आलाच नाही, त्यांना विचारलं पण नाही काय पाणी घेतलं का काय वगैरे. मग हे वाट बघून निघून गेले. मग दुसरा जो शिष्य होता गरीब शिष्य, त्याच्या घरी हे गुरुबंधू त्यांचे गेले आणि त्यांना सांगितलं गुरु महाराज आलेत गावाच्या बाहेर आणि त्यांची इच्छा आहे तुमच्या घराला भेट द्यायची. आणि या गरीब शिष्याला इतका आनंद झाला त्याच्या स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना की कसं काय माझ्यासारख्या अपात्र, मी दोन्हीरित्या गरीब आहे आध्यात्मिक दृष्ट्या पण आणि भौतिक दृष्ट्या पण, तरी पण गुरु महाराज किती कृपाळू आहेत. आणि एका अर्थानं गुरु महाराजांपेक्षा हे माझे गुरुबंधू किती कृपाळू आहेत की हा चांगला निरोप चांगली वार्ता ते घेऊन आलेत. आणि म्हणून त्यांनी अत्यंत आदरानं यथाशक्ती त्यांचं स्वागत केलं, त्यांना आसन दिलं, थोडं पाणी दिलं, जे पण काही थोडं प्रसाद होता तो दिला. आणि मग हे शिष्य परत आले. मग रामानुजाचार्यांनी विचारलं या शिष्यांना की भेटले का दोन्ही पण, माझे शिष्य भेटले का? तर ते म्हणाले हो भेटले. की काय म्हणाले? मग त्यांनी रिपोर्ट दिला, वृत्तांत सांगितला की काय काय झालं. मग रामानुजाचार्य म्हटले की चला आपण जाऊया. म्हटले कुठे जाऊया? त्या गरीब शिष्याकडे जाऊया. कारण हा भले श्रीमंत शिष्य असेल, नक्कीच त्यानं माझ्या सेवेसाठीच ती धावपळ केली, पण त्यानं तुमच्याकडं दुर्लक्ष केलं, त्यानं तो मला इतका प्रिय नाही. परंतु हा जो गरीब शिष्य आहे त्यानं तुमच्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं, त्याच्याकडं क्षमता नव्हती तरी पण त्यानं यथाशक्ती तुमचा आदरातिथ्य केलं. आणि म्हणून जो माझ्या इतर शिष्यांना शी पण आदरानं वागतो त्याच्याकडे जायला मला आवडेल. आणि म्हणून विशेष करून आपल्याला पण जे श्रील प्रभुपादांचे जे शिष्य आहेत, जे आपले आध्यात्मिक गुरु आहेत, तर किंवा श्रील प्रभुपादांना आपल्याला जर खऱ्या अर्थानं प्रसन्न करायचं असेल तर त्यांचे जे प्रामाणिक प्रतिनिधी आहेत, जे आता सध्या वर्तमान गुरु आहेत, किंवा त्यांचे जे वरिष्ठ शिष्य आहेत, आपले जे गुरुबंधू आहेत, त्यांच्याशी आपलं वागणं कसं आहे यावरून भगवंत आपल्यावर प्रसन्न होतील की नाही हे ठरणार आहे. जर आपण म्हटलो की नाही मी फक्त गुरूंनाच माझ्या प्रसन्न करणार, बाकी गुरुबंधू काय हे पण मध्ये लटकायला लागलेत, त्यांच्याकडे काय लक्ष नाही द्यायचं, हे पण माझ्यासारखेच साधक भक्त आहेत, नाही असा भाव गुरूंना पण आवडणार नाही आणि भगवंतांना पण कधीही आवडणार नाही. परंतु आपण जर आपल्या गुरुबंधूंची आदरानं जसा त्यांच्याशी संबंध आहे, जर आपले वरिष्ठ गुरुबंधू असतील तर त्यांच्याकडून नम्रतेनं श्रवण करून त्यांना देखील आपण प्रश्न विचारू शकतो, त्यांची सेवा करून. समकालीन जे मित्रासारखे गुरुबंधू असतील तर त्यांच्याशी मैत्रीपूर्ण आध्यात्मिक भक्तिमय मैत्रीच्या द्वारे आपण त्यांची सेवा करू शकतो. आणि भगवंतांच्या योजनेनं जे काही आपल्या नंतर आलेले आहेत तर त्यांना आपण आपल्या परीनं मार्गदर्शन करून त्यांची एक सेवा म्हणून त्यांना मार्गदर्शन करणं, या रीतीनं आपण त्यांची सेवा करू शकतो. आणि अशा रीतीनं जर आपण गुरुबंधूंना जर प्रसन्न केलं तर आपले गुरु प्रसन्न होतील, गुरु प्रसन्न झाले तर भगवंत प्रसन्न होऊ शकतील. म्हणून आजचा जो हा प्रसंग आहे, आजचा जी आहे तिथी आहे गुरु पौर्णिमा, या आजच्या दिवशी आपण थोडासा विचार करू शकतो की एक ज्याला आपण म्हणतो की आत्मपरीक्षण थोडंसं आपण करू शकतो की ठीक आहे माझी दीक्षा झाली आहे किंवा मी दीक्षा घेणार आहे किंवा मला आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार करायचा आहे किंवा श्रील प्रभुपादांची जी शिकवण आहे ती मी खरोखरच किती प्रमाणात पालन करत आहे आणि किती प्रमाणात मी पालन करणं आवश्यक आहे आणि मी कुठे कमी पडतोय किंवा गुरूंना प्रसन्न करण्यामध्ये आणखीन कोणते गुण मी विकसित केले पाहिजेत. आणि याचं जर आपण चिंतन आजच्या दिवशी केलं आणि त्यानुसार जर आपण मार्गदर्शन घेतलं किंवा प्रार्थना जर केल्या तर नक्कीच हा जो प्रसंग आहे, ही जी तिथी आहे, याचा आपण उद्देश जाणलं असं म्हणता येईल. आणि त्यामुळे ही जी गुरुपौर्णिमा आहे ही प्रत्येक साधकासाठी खूप महत्वाची तिथी आहे. कारण संपूर्ण आध्यात्मिक प्रगती ही गुरूंच्या कृपेवरच अवलंबून आहे. संसार दावा नललीढ लोका त्राणाय कारुण्य घना घनात्व. हे भौतिक जग आपण रोज म्हणतो की कशाप्रमाणे आहे, दावाग्नी एका धगधगत्या वणव्याप्रमाणे आहे. आणि आपण जसे जंगलामध्ये वणवा येतो, वणवा पेटतो, त्यावेळी सर्व मुके प्राणी आहेत ते केविलवाणे असतात, अत्यंत दयनीय अशी त्यांची अवस्था असते. तसेच आपण या भौतिक जग आहे ते वणव्याशी त्याची तुलना केली आणि आपण या जंगलामधील या वणव्यामधील प्राण्यांप्रमाणे आपली अवस्था आहे. आणि वणवा जर लागला असेल तर कुठलंही अग्निशामक दल ते विझवू शकत नाही. कितीही तुमचे सिंटॅक्स टाके आणलं तरी ते पाणी आपण विझवू शकणार नाही. कितीही पाणी असेल तरी त्यासाठी एकच उपाय आहे, काय? त्राणाय कारुण्य घना घनात्व. पावसाचं पाणीच ते वणवा हा वणव्याची आग शंभू शकत. तर आध्यात्मिक गुरु हे त्या पावसाचे जे ढग आहे त्याची त्यांच्याशी पावसाच्या ढगाशी तुलना त्यांची केलेली आहे. आणि म्हणून ज्यावेळी आपण त्यांची प्रार्थना करतो, त्यांची सेवा करतो, त्यावेळी जो हा भौतिक दावाग्नीरूपी जो क्लेश आहे, जे वणवा आहे, तो शमू शकतो. आणि तो सेवाभाव आत्ताच आपण वाचला गीतेमध्ये की त्यात विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, अशा पद्धतीने आपण नम्रपणे त्यांची सेवा केली. आणि एक संन्यासी खूप सुंदर सांगत होते की भगवंतांना आपण म्हणतो हे कृष्णा करुणा सिंधू. सिंधू म्हणजे काय? सागर. भगवान श्रीकृष्ण हे समुद्राप्रमाणे आहेत. आणि आपण ऐकतो बाष्पीभवन चक्र, सूर्याचा उष्णतेमुळे काय होतं की वाफ तयार होते, त्याचे ढग तयार होतात, परत ते पाणी कसं नद्या सॉरी डोंगर आणि झाडांना अडकून ते परत पावसाचं पाणी पडतं. तर गुरूंना ही कृपा कुठून प्राप्त होते? हे कृष्णा करुणा सिंधू, जे पर्वत सॉरी समुद्र आहेत भगवान श्रीकृष्ण, जे समुद्र आहेत श्रीकृष्ण कृपेचे सागर, त्यांच्याकडून गुरुदेव कृपा प्राप्त करतात. आणि ते ढगासारखे आहेत, ते कृपा प्राप्त करून बघत असतात की कोण कोणाला कृपा पाहिजे, वर्ण सॅटेलाइट. आणि जे या कृपेची याचना करतात, या उपदेशांचं पालन करतात, मग तिथे त्राणाय कारुण्य, तिथे ते कृपेचा वर्षाव करतात. तर म्हणून या कृपेची याचना आपण रोज म्हणतो. त्याचबरोबर आपण इथे विधी पाहिली की कशा रीतीने, आणि विशेष करून जे सनातन गोस्वामी आहेत, उद्यापासून चातुर्मास देखील सुरू होणार आहेत, पावसाळ्याचे जे चार महिने आहेत. तर चातुर्मासचा पण खरा उद्देश काय आहे की पूर्वी संन्यासी लोक भ्रमण वगैरे करायचे, तर ते पावसाळ्याच्या काळामध्ये काय करायचं, चार महिने एका ठिकाणी वास्तव्य करायचे आणि जास्तीत जास्त कृष्ण कथा करायचे आणि हरिभक्तीशी संबंधित इतर विधींचं पालन करायचे. तर आपण देखील चातुर्मास पण येत आहे, गुरुपौर्णिमा देखील आहे, तर या तिथेला आपण आणखीन आपली भक्ती कशी तीव्र करायची, आणखीन आपल्या गुरूंप्रती आपली शरणागती कशी वाढवायची, याच्याविषयी आपण चिंतन करू शकतो आणि त्या पद्धतीने आचरण करू शकतो. एक शेवटचाच मुद्दा की एक पेजावर स्वामी आहे, जे पेजावर मठाचे अधिपती, ते एक सुंदर मुद्दा सांगत होते की कसं काय स्वतः भगवंत देखील गुरूंना स्वतःपेक्षा मोठं आदराचं स्थान देतात. ते सांगत होते की आपण ऐकलंय की शास्त्रामध्ये भागवतात वगैरे पण वर्णन येतं की भगवान श्रीकृष्णांप्रती आपण पाच प्रकारचे संबंध ठेवू शकतो. शांतरस, दास्यरस म्हणजे भगवंतांची सेवा करून, साख्यरस भगवंतांचे सखा आहेत, अर्जुन आहेत, स्तोक कृष्ण मधुमंगल, ते साख्य भावनेमध्ये भगवंतांची सेवा करतात. वात्सल्य भाव असे कौशल्य आहेत किंवा यशोदा माता, नंद महाराज, आणि माधुर्य भाव ज्या वृंदावनातील गोपी वगैरे आहेत. तर या पाच रसामध्ये भगवंतांची आपण सेवा करू शकतो. म्हणजे भगवंतांनी हे पाच मार्ग खुले केलेत त्यांची सेवा करण्यासाठी, पण गुरूंची सेवा करण्यासाठी मात्र एकच रस आहे. कुठला? दास्यरस. गुरु आपल्याप्रती साख्यरसात येऊ शकतात, पण आपण गुरूंप्रती साख्यरसात जायचं नाही, तो एक अपराध आहे. गुरु आपल्याला मित्रासारखं मानतील, मुलाप्रमाणे मानतील, तो त्यांचा मोठेपणा आहे, पण आपण मात्र नेहमी त्यांच्याप्रती दास्य भावनेनं त्यांची सेवा केली पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने भगवंत पण गुरूंना स्वतःपेक्षा मोठं स्थान देतात. तर सुदैवानं आपल्या की आपल्याला श्रील प्रभुपाद आणि त्यांच्या प्रतिनिधींसारखे प्रामाणिक आचार्य प्रामाणिक गुरु लाभलेले आहेत. तर त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून जसे इस्कॉनचे एक संन्यासी आहेत ते नम्रतेने म्हणत होते की माझ्या मनात पण विचार येतात या भौतिक जगातील प्रलोभन बघून मला पण वाटतं की जाऊ दे कुठे चार नियम पालन करत बसा कुठे उठल्या उठल्या हरे कृष्ण करत बसा एवढ्या टीव्हीवर छान छान जाहिराती आल्यात बिग बजार आलाय जरा मजा करूया. पण तेवढ्यात मला जर समजा प्रभुपादांचं मी चित्र दिसलं तर माझ्या मनात येतं की या व्यक्तीनं माझ्यासाठी इतका त्याग केलाय माझा त्यांचा काही संबंध नव्हता माझ्या प्रति करुणा म्हणून ते पाश्चात्य देशात आले एक माझ्यासारख्या असभ्य व्यक्तीला त्यांनी मनुष्य बनवलं मनुष्यातून भक्तामध्ये माझं रूपांतर केलं. तर त्यांच्या त्यांची त्यांचं समर्पण त्यांचा त्याग पाहून हे सगळे विचार विरून जातात. मला वाटतं नाही मनुष्य जीवनाचं ध्येय आहे गुरूंना शरण जाणं आणि भगवत साक्षात्कार करणं. तर त्यामुळे आपल्या मनात जर पण कधी असे विचार एक असतं दुष्ट मन सदैव त्रास देत असतं वाटतं की हा प्रलोभनाचा एक थोडा बदल पाहिजेच जीवनामध्ये पण हा बदल फार महागात पडेल मग 84 लक्ष योनी बदलत राहाव्या लागतील. त्यामुळे एकच दुर्लभ मनुष्य मिळालेला आहे ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव गुरु कृष्ण प्रसाद पाय भक्तीलता देवीची. आपण अनेक ऑलरेडी बरेच बदल केलेले आहेत आता बस झालं आता एकदाच बदल करायचा म्हणजे डायरेक्ट भौतिक जगत बदलायचं आध्यात्मिक जगातच जायचं. तर हा अनेक ब्रह्मांड फिरल्यावर आपल्याला गुरु आणि कृष्णाच्या कृपेने भक्तिलता बीज प्राप्त झाले. फक्त हेच भक्तिलता बीज आता कृष्णप्रेमाच्या लतेमध्ये त्याचा कसा विकास होईल आणि कृष्णप्रेमाचं जे फळ कसं लागेल याचा आपण गुरूंच्या कृपेनं त्या आज्ञांचं पालन केलं तर नक्कीच आहे की आपण खऱ्या अर्थानं व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा साजरी करू शकू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की.